प्रेषितांची कृत्ये अध्याय 2। 50वा दिवस आला तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते। अचानक आकाशातून आवाज ऐकू आला। तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता। ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरून गेले। त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले। त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या। ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले। हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता। त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहुदी लोक होते। हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते। या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला। ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली। यामुळे यहुदी लोक अचंबित झाले। त्यांना हे समजत नव्हते की प्रेषित हे कसे करू शकले। ते म्हणाले,
पहा, ही माणसे प्रेषित ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालिली आहेत, पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत। हे कसे शक्य आहे? आपण भिन्न देशाचे आहोत। पारथी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहुदा, कपुदकिया, पंत, आशिया, रुगिया, पंफिलिया, इजिप्त, कुरेने, शहराजवळचा लिबियाचा भाग, रोमचे प्रवासी, क्लेत व अरब प्रदेश, असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत। आपल्यापैकी काही जन्मानेच यहुदी आहेत, काही जण धर्मांतरित आहेत। आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत, परंतु आपण या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत। आपण सर्व ते देवाविषयाच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो।
ते लोक आश्चर्यचकित झाले आणि गोंधळून गेले। त्यांनी एकमेकांना विचारले,
काय चालले आहे?
दुसरे लोक प्रेषितांना हसत होते। त्यांना असे वाटले की प्रेषित द्राक्षरस खूप प्रमाणात प्यालेले आहेत। मग पेत्र 11 प्रेषितांसह उठून उभा राहिला आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला। तो म्हणाला,
माझ्या यहुदी बंधूंनो आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी माझे ऐका। मी जे सांगतो ते तुम्हाला समजणे जरुरीचे आहे। काळजीपूर्वक ऐका। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तुम्हाला वाटते तसे हे लोक द्राक्षरसाच्या धुंदीत बोलत नाहीत, परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेशाने लिहिले होते। योएल असे लिहिले, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात मी अखिल मानवावर आपला आत्मा ओतील। तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील। त्यावेळी मी माझा आत्मा माझ्या सेवकांवर, पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन आणि ते भविष्य सांगतील। वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन। तेथे रक्त, अग्नी आणि दाट धूर असतील। सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल, चंद्र रक्तासारखा लाल होईल। नंतर प्रभूचा महान व गौरवी दिवस येईल। प्रत्येक व्यक्ती जी प्रभूवर विश्वास ठेवते ती वाचेल। माझ्या यहुदी बांधवांनो, हे शब्द ऐका। नासरेतचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता। देवाने तुम्हाला हे स्पष्टपणे दाखविले आहे। देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्यामध्ये करून हे सिद्ध केले। तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे। तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जीवे मारले। वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले, परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता। ती देवाची जी योजना होती, फार पूर्वीची देवाने ही योजना तयार केली होती। येशूने मरणाचे दुःख सहन केले, परंतु देवाने त्याला मुक्त केले। देवाने येशूला मरणातून उठविले। मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही। येशूविषयी दावीद असे म्हणतो, मी प्रभूला नेहमी माझ्यासमोर पाहिले आहे। मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माझ्या उजवीकडे असतो। म्हणून माझे हृदय आनंदात आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते। होय, माझे शरीर देखील आशा धरून राहील, कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत राहू देणार नाहीस, तू तुझ्या पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस, तू मला कसे जगायचे ते शिकविलेस, तू माझ्याजवळ येशील आणि मला मोठा आनंद देशील। माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दावीद याच्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो, तो मेला आणि पुरला गेला आणि त्याची कबर आजच्या या दिवसापर्यंत आपल्यामध्ये आहे। दावीद हा संदेष्टा होता आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते। दाविदाला देवाने अभिवचन दिले की तो त्याच्याच घराण्यातून एक व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसविल। ते घडण्यापूर्वीच दाविदाला हे माहीत होते। यासाठीच दाविद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो, त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही, त्याचा देह कबरमध्ये कुजला नाही। दाविद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्याविषयी म्हणत होता, म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही। आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहोत, आम्ही त्याला पाहिले। येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले। आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे। देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे। हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते, म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे, हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात। दाविद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले। दाविद स्वतः म्हणाला, प्रभु देव माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत माझ्या उजवीकडे बैस। म्हणून सर्व यहुदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व ख्रिस्त असे केलेले आहे। तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य।
जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार फार दुःख झाले। त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले,
आम्ही काय करावे?
पेत्र त्यांना म्हणाला,
तुमची हृदय व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा, मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे ज्ञान प्राप्त होईल। हे अभिवचन तुम्हासाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांना सुद्धा आहे। प्रभू आपला देव ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे।
पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दात त्यांना सावधान केले, त्याने त्यांना विनवणी केली,
ह्या युगाच्या दुष्टाईपासून स्वतःचा बचाव करा।
मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला। त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये 3,000 लोकांची भर पडली। सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत, ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत। विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत, ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत। प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला। सर्व विश्वासणारे एकत्र राहत प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत। विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या, नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले। सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत, त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता। ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात आपले अन्न इतरांना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत। विश्वासणारे देवाची स्तुती करीत आणि सर्व लोकांना ते आवडत असत आणि अधिकाधिक लोक तारले जात होते व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभू रोज अनेक लोकांची भर घालित असे।